ये गाना जो अभी आपने सुना ना, ये मुझे बहुत ज्यादा पसंद है। बेसिकली इसका ओरिजिनल वर्जन और भी ज्यादा अच्छा है।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे। आणि आता स्वॅग मध्येच बरेच लोक इकडे तयार झालेत सांगायला की रेशन दुकानावरती ज्या प्रकारे आता नॉनव्हेज मिळणार आहे, चिकन, मटन, अंडी वगैरे अशा गोष्टी तिकडे मिळणार आहेत, तर अजून आपल्या अशा जीवनोपयोगी किंवा आपल्याला ज्या बेसिक डे टू डे लाईफमध्ये लागतात अशा गोष्टी कुठल्या आहेत ज्या स्वस्त भावामध्ये तिकडे मिळाव्यात असं तुम्हाला वाटतं?
माधव बोलतो। हा, रेशनच्या दुकानावर आणखीन एक वस्तू म्हणजे कांदे मिळायला पाहिजे स्वस्त दरामध्ये।
सध्या किती भावाने आणले मग कांदे?
कांदे तर खूप आणले, कमीत कमी 60 रुपये, 60 रुपये, 70 रुपये।
येस, 100 पर्यंत तर गेलेत, अजूनही 100 पर्यंत आहे मार्केटमध्ये।
100 रुपये भाव तेव्हा खाणं बंद केलं होतं।
दुकानात मिळाले तर अजून बरं होईल।
हा ना, तिथे मिळाले तर आणखी छान होईल।
येस, एक्झॅक्टली।
ओके,
एकदम मेरे दिल की बात छीन लिया इन्होंने। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर आपको बताना है कि क्या लगता है आपको, स्वस्त धान्य दुकानावर अजून कुठल्या गोष्टी मिळायला पाहिजेत? 9607007935 माझा नंबर डायल करून सांगा। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।